नमस्कार, तुम्हें ऐकता है रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या कार्यक्रमात मी RJ सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या कार्यक्रमामधून आपण 1967 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेत आहोत. मित्रांनो, 1967 या सालातील आजच्या भागातील आपली महत्त्वपूर्ण अशी घटना आहे अधिकृत भाषाविषयक कायदा लागू होऊन हिंदी भाषेला इंग्रजीसोबतचा अधिकृत भाषेचा दर्जा कशाप्रकारे मिळाला. मित्रांनो, जाणून घेऊयात अधिकृत भाषाविषयक कायदा लागू होऊन हिंदी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याच्या घटनेविषयीची सविस्तर थोडक्यात माहिती. मित्रांनो, 1950 या सालामध्ये घटनेनुसार हिंदी ही राष्ट्रभाषा झाली आणि त्यानंतर 1963 या सालामध्ये अधिकृत भाषाविषयक कायदा संमत झाला. तरी देखील मित्रांनो, शासकीय व्यवहारातील हिंदी भाषेच्या उपयोगाबद्दल वाद हे तेव्हाच्या काळात निर्माण झाले होते. 1967 या सालामध्ये यावरती सर्वसंमतीने तोडगा काढला गेला आणि मित्रांनो, त्यानुसार अधिकृत भाषाविषयक कायद्यामध्ये सुधारणा केल्यानंतर 1967 या सालापासून शासकीय व्यवहारात हिंदी भाषेला इंग्रजीसोबत अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मित्रांनो, आधुनिक राष्ट्रांमध्ये एक राष्ट्रभाषा असते, तशीच ती भारताला देखील असायला हवी. या धारणेतून आणि निरनिराळ्या भाषक समूहांना परस्परांशी व्यवहार करताना सोयीचं व्हावं आणि देशाच्या राजकारभारात सुसूत्रता यावी यासाठी देशाची एक अधिकृत भाषा असायला हवी. या भूमिकेतून 1963 या साली ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्ट म्हणजेच अधिकृत भाषाविषयक कायदा हा संमत केला गेला. मात्र मित्रांनो, त्यानंतर देशभर मोठा राजकीय गदारोळ माजला आणि केंद्र सरकारला आपल्या अधिकृत भाषाविषयक धोरणात काही बदल करणं भाग पडलं. मित्रांनो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंबहुना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अधिकृत भाषेविषयीचा हा प्रश्न भारतातील एक कळीचा राजकीय मुद्दा बनलेला होता. मित्रांनो, या प्रश्नाला दोन कंगोरे हे होते. एक कंगोरा म्हणजे हिंदी आणि उर्दू यांच्यातील परस्पर संबंधाविषयीचा एक कंगोरा होता, तर दुसरा कंगोरा हा बिगर हिंदी भाषिक प्रदेशात इंग्रजी भाषेला मिळणाऱ्या समर्थनाविषयीचा होता. मित्रांनो, भारतात 30 अधिक प्रमुख भाषिक समूह राहत असल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच भाषाविषयक धोरण लवचिक स्वरूपाचं आणि निरनिराळ्या भाषक समूहांच्या अस्मितांना प्रतिनिधित्व देणारं असलं पाहिजे. याविषयी राष्ट्रीय चळवळीच्या नेत्यांमध्ये दुमत हे नव्हतं. मित्रांनो, मात्र देशात हिंदी भाषकांचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे आणि काँग्रेसच्या चळवळीतील उत्तरेतील नेतृत्वाचा भरणा हा जास्त असल्याने हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जावी असा जोरदार मतप्रवाह हा काँग्रेसमध्ये होता. मित्रांनो, त्यातीलच बहुतेकांचा पाठिंबा संस्कृत प्रचुर शुद्ध हिंदी भाषेला होता. तर मित्रांनो, गांधीजीसारखे नेते हे हिंदू आणि उर्दू यांच्या मिश्रणातून बनलेल्या अधिक जिवंत अशा हिंदुस्थानी भाषेला समर्थन करत होते. मात्र मित्रांनो, काँग्रेसमधील बिगर हिंदी भाषिक प्रांतातील नेतृत्वाचा हिंदीच्या वाढत्या प्रभावास विरोध होता. इंग्रजी भाषेला सामावून घेणारं लवचिक भाषाविषयक धोरण असावं असं त्यांचं म्हणणं होतं. मित्रांनो, या साऱ्या मतमतांतराचे पडसाद त्यावेळी घटना परिषदेतील चर्चेत देखील स्पष्टपणे उमटत होते. आणि मित्रांनो, याच कारणांमुळे 1950 या साली भारतीय राज्यघटनेत भाषेच्या मुद्द्यावर उदार धोरण हे स्वीकारलं गेलं होतं. राज्यघटनेतील 343 कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिली जाणारी हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली गेली. परंतु याच तरतुदीतील दुसऱ्या उपकलमानुसार राज्यघटनेचा अंमल बजावणीपासून 15 वर्षापर्यंत सर्व शासकीय व्यवहारात अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करण्यास मान्यता देखील ही या समितीमधून देण्यात आली. मित्रांनो, या लवचिक धोरणामुळे हिंदी विरुद्ध इंग्रजी असे हे राजकीय भांडण तब्बल पुढे 15 वर्ष पुढे ढकललं गेलं. मित्रांनो, मात्र 1960च्या दशकात जसाजसा हा 15 वर्षांचा काळ संपत गेला, तशी तशी हिंदी आणि इंग्रजीच्या समर्थकांमधील अस्वस्थता ही उत्तरेतर वाढत गेली. आणि मित्रांनो, या कालखंडात जमातवादाबरोबरच भाषेच्या राजकारणात देखील प्रादेशिक आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे रंग देखील मिसळले गेले. हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करणं याचा अर्थ उत्तरेच्या दक्षिणेवरील सांस्कृतिक वर्चस्वाचा स्वीकार करण्यासारखं आहे असं या काळामध्ये मानलं गेलं. यातूनच दक्षिणेकडील बिगर हिंदी भाषिक प्रांतांनी हिंदीविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणेच त्यात दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळींचे नेते देखील या चळवळींमध्ये उतरले. मित्रांनो, दक्षिणेतील हिंदीविरोधी आंदोलकांना हिंसक वळण देखील लागलेलं होतं. मित्रांनो, या आंदोलनामुळे हिंदीला दक्षिणेतील प्रांतांमधून प्रखर विरोध आहे याची जाणीव तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना झाली. दक्षिणेतील प्रांतांप्रमाणेच पूर्वेकडील बंगाल आणि ईशान्य भारतातील बिगर हिंदी भाषिक राज्यात देखील हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळणार नाही याची देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांना कल्पना होती. मित्रांनो, मात्र उत्तर भारतातील काँग्रेस आणि जनसंघाच्या नेत्यांनी हिंदीच्या सर्वसमर्थनार्थ आंदोलन चालवण्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्यात पावलं उचलणं हे आवश्यक बनलेलं होतं. मित्रांनो, हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याबाबत असलेल्या अडचणी व हिंदीच्या बाजूने उत्तर भारतात चाललेली चळवळ यातून सुटका होण्यासाठी नेहरूंनी मधला मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, राज्यघटनेने घालून दिलेली 15 वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच म्हणजेच 1963 या सालामध्ये नेहरूंनी पुढाकार घेऊन संसदेत अधिकृत भाषाविषयक कायदा त्यांनी मांडला. मित्रांनो, या प्रस्तावामध्ये इंग्लिश मे स्टील बी यूज्ड अलॉंग विथ हिंदी फॉर ऑफिशियल कम्युनिकेशन, म्हणजेच इंग्रजी ही हिंदीप्रमाणेच अधिकृत कामकाजाची भाषा म्हणून राहू शकेल असं नेहरू यांनी सूचित केलं होतं. मित्रांनो, या वाक्यरचनेबाबत संभ्रम निर्माण होऊन त्याचे निरनिराळे अर्थ देखील काढले गेले. नेहरूंच्या मते राहू शकेल याचा अर्थ राहील असा होता, तर हिंदी समर्थकांनी त्याचा अर्थ कदाचित राहू शकणार नाही असा काढला. मित्रांनो, हा कायदा संसदेने 10 मे 1963 मंजूर केला तर खरा, मात्र त्याच्या अर्थाविषयी संभ्रम तयार झाल्याने हिंदी विरोधकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीच्या विरोधात आंदोलन उभं केलं. परिणामी 1963 अधिकृत भाषाविषयक कायदा काही दुरुस्त्यांसह 1967 या साली अंतिम स्वरूपात संसदेने मंजूर केला. मित्रांनो, या कायद्यात देवनागरी लिपीत लिहिली जाणारी हिंदी ही भारताची अधिकृत भाषा बनली व त्याचबरोबर सर्व शासकीय व्यवहारात केंद्र आणि राज्य यांच्या परस्पर व्यवहारात त्याचप्रमाणे राज्याराज्यातील व्यवहारांमध्ये इंग्रजी भाषेचा देखील अधिकृत भाषा म्हणून वापर करता येईल अशी यामध्ये तरतूद केली गेली. मित्रांनो, भारतातील बहुभाषिक वास्तव स्वीकारून कायद्यामध्ये अधिकृत भाषेविषयीचं लवचिक धोरण स्वीकारल्यामुळे भाषेच्या सक्तीविरुद्ध निर्माण झालेलं एक वादळ हे या घटनेमुळे संपुष्टात आलं. मित्रांनो, ही होती अधिकृत भाषाविषयक कायदा लागू होऊन हिंदी भाषेला इंग्रजीसोबत अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याच्या घटनेविषयीची सविस्तर आणि थोडक्यात माहिती. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण सॅटेलाईट कम्युनिकेशनसाठी भारताच्या पहिल्या देशांतर्गत प्रायोगिक उपग्रहीय दूरसंचार केंद्राची उभारणी नेमकी कशाप्रकारे झाली या घटनेविषयीची सविस्तर माहिती, तसेच नवीन नाणी चलनात आल्यामुळे नोटांचे आकार हे कशाप्रकारे कमी झाले या घटनेविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या भागामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर साऱ्या रंजक गोष्टी, तसेच भरपूर साऱ्या माहिती जाणून घेण्यासाठी आणि रेडिओ MPSC गुरुसोबतचा रोजचा अभ्यास करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.